चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याकडून निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी। अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे। प्राथमिक पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये पहिलं 5 कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष संजीवनी उद्योग समूहाच्या वतीनं उभारण्यात आलं। कारखान्याचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भागातील नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी डेटॉलचा वापर करून कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यावर संजीवनी उद्योग समूहानं भर दिला आहे। या कक्षाचा उपयोग पोलीस, आरोग्य कर्मचारी तसंच महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होणार आहे। एकूण 5 निर्जंतुकीकरण कक्ष कोपरगाव शहरात बसवण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या वतीनं देण्यात आली।